हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धीमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः कात्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्ट्याय च सैन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगतात। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। तुळशी बागेमधल्या सुषमाताईंच्या दवाखान्यातल्या एका छोट्या खोलीत दर रविवारी 4:30 ते 6:45 पर्यंत चालणार युवा केंद्र आता बाळस धरायला लागलं होतं। विजय भगत नावाचा एक उमदा मित्र मला त्या ठिकाणीच मिळाला। तो पुणे विद्यापीठात MSc करत होता आणि स्वामींवर त्याची प्रखर निष्ठा होती। तो ट्रान्समध्ये गेल्यानंतर त्याच्याही अनेक क्रिया होत असत। स्वामींच्या दुकानात तो ध्यानाला बसला की त्याच्या आसपासच्या साधकांना स्वामी हळूच त्याच्यापासून दूर करत असत। त्याच्या ध्यानावस्थेतल्या हालचाली बघून स्वामीजी म्हणत, बघा कशा एखाद्या योद्ध्यासारख्या क्रिया होत आहेत त्याच्या। त्याचं नाव विजय भगत असूनही स्वामी त्याला भरत म्हणूनच संबोधायला लागले। रविवारच्या केंद्रातच एक दिवस सत्यसाई महाराजांची गोड भजनं सांगणारा एक अवलिया युवक दाखल झाला। त्याचं नाव विलास निपुंज। त्याचे अजून 2-3 मित्र यायला लागले, पोपट परदेशी, हनुमान थोरवे, पाटसकर अशी त्यांची नावं होती। विजय कुलकर्णीचा मित्र गणेश भाटे यायला लागला, संजय बोरवणकर, प्रसन्न चिपळूणकर असेही विद्यार्थी या केंद्रात सामील झाले। रविवारी संध्याकाळचं युवा केंद्र आटोपून ब्युटी क्लॉथ स्टोअर मध्ये गेलं की स्वामीजी खूप आनंदाने आमचं स्वागत करत. कधी शिवमहिमन वाचून घेत तर कधी मिलिंद वाटवेला अभंग म्हणायला सांगत. एकदा म्हणाले, खरा परमार्थ तरुण वयातच करायला हवा. माझी तरुणांवर खूप भिस्त आहे. विशी पंचविशीत साधनेला लागायला हवं. समर्थांनी 12व्या वर्षी, नाथांनी 8व्या वर्षी, स्वरूपानंदांनी 18व्या वर्षी परमार्थाला सुरुवात केली. 40 नंतर मनुष्य कठीण होत जातो. त्याचा संतांवर विश्वास बसायला कष्ट पडतात. जगाबद्दल त्याचे काही समज पक्के झालेले असतात. तुम्ही मुलं तरुण वयातच इथे येता हे तुमचं मोठं भाग्यच आहे. स्वामीजी असं जे म्हणत असत ते त्यावेळेला जरी नीट समजत नसलं तरी दुकानात जायला मात्र खूप आनंद वाटायचा. स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवायचं, त्यांच्या लाकडी खुर्चीच्या अगदी खाली शिरेपर्यंत दाटीवाटीने तिथेच बसून राहायचं, येता जाता त्यांच्या धोतराचा अंगाला होणारा स्पर्श सर्वांगाच्या संपुटात साठवून ठेवायचा, तिथं होणारे संवाद, घडणारे प्रसंग, येणारे जाणारे साधक मंडळी या सर्वांचं अवलोकन करत बसायचं, याचं एक अजब व्यसनच लागून गेल्यासारखं आम्हा मित्रांना झालं होतं. दुकानात दिवसातून एकदा जाणं म्हणजे गेल्या गेल्या लगेच आणि निघताना पुन्हा एकदा असा दोनदा नमस्कार करायला मिळे. स्वामीजी प्रेम उधळत होते आणि आम्ही पात्रता नसतानाही ते प्रेमाचे सुवर्णकण अंगावर झेलत होतो. त्यांचं प्रेम समग्रतेने ग्रहण करणं ही एका जन्मात शक्य होणारी स्थिती नाही, पण अजाणतेपणाने जितकं थोडंफार ग्रहण झालं त्यांनी सुद्धा आज थक्क व्हायला होतं. डिसेंबर 1980 दुकान विकण्याच्या विचारांनी उचल खाल्ली. क्षिप्रसारिता हा स्वामींच्या व्यक्तिमत्वातला अग्रभागी असलेला गुण होता. निश्चय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी त्वरित करणं हा स्वामीजींचा स्थायी भाव होता. व्यापारी क्षेत्रातल्या त्यांच्या ओळखींमधून म्हणा किंवा त्यांच्याविषयी आदरभाव असलेल्या मंडळींच्या माहितीतून त्यांच्याकडे दुकानासाठी ग्राहक यायला लागले. त्यांनी ठरवलेली किंमत मान्य करणारा एक व्यापारी, कदाचित ते गृहस्थ सिंधी असावेत, त्यांच्याबरोबर व्यवहार करायचं ठरलं. स्वामीजी आता दुकान विकणार होते. 40 वर्ष सचोटीनी अत्यंत परिश्रमपूर्वक सरलाताई आणि अन्य कुटुंबियांच्या सहकार्यांनी यशस्वी केलेल्या व्यवसायाला आता रामराम ठोकायची वेळ झाली होती. परंतु दुकानाचं व्यसन लागलेल्या आमच्यासारख्यांची अवस्था मात्र कावरीबावरी. अचानक एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकावं असं काहीसं वाटायला लागलं. स्वामीजी मात्र धीरगंभीर होते. सरला मातोश्री नेहमीसारख्याच शांत शीतल होत्या. भागेश्वर निवासापासून केवळ 1 मिनिटाच्या अंतरावर राहत असलेल्या श्रीयुत विजयराव खांडेकर यांच्याकडे दुकान विकल्यानंतर केंद्र चालू करायचं असं स्वामीजींनी निश्चित केलं होतं. दुकान व्यसनी साधकांना तेवढाच एक दिलासा होता. 7 जानेवारी 1981 बुधवार या दिवशी दुकानाचा व्यवहार व्हायचं ठरलं. त्याआधी काही दिवस ते गृहस्थ दुकानात येत दुकानात व्यवहार कसा चालतो ते व्यवस्थित अजमावून घेत असत. स्वामीजींचं चोख वर्तनही त्याच्या लक्षात आलं होतं. दुकानात होणारी गर्दी पाहून त्याचे व्यापारी डोळे मात्र चमकत असत. स्वामींना इथे काय चालतं असा प्रश्न विचारल्यावरून स्वामीजी त्याला म्हणाले, हे सर्व साधक आहेत, आपल्या दुकानात ते साधनेला येतात. हे सर्व नंतर तुमच्या दुकानातून कापड खरेदी करतीलच असं मात्र समजू नका. दुकानाचा व्यवहार होण्याच्या आदल्या दिवसापासून आमच्यातल्या अनेक जणांनी स्वामींच्या हातून काहीतरी कापड खरेदी करायला सुरुवात केली. स्वामीजी कापड बांधून देत आणि त्याबरोबर त्यांच्या हस्ताक्षरातली ब्युटी क्लॉथ स्टोअरची पावती पण मिळत असे. हे दोन्ही या जगावेगळ्या दुकानाची आठवण म्हणून प्रत्येकजण घेत होता. प्रत्यक्ष 7 जानेवारीच्या म्हणजे विक्रीच्या दिवशी तर गंमतच झाली. चादरी, कापड, साड्या यांची जोरदार विक्री त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी होत होती. दुकान विकत घेणारे व्यापारी दुकानाचा ताबा घेण्याच्या हिशोबाने संध्याकाळी दुकानात आले आणि ती ग्राहकांची रीघ बघून एकदम नाराज झाले. त्यांना वाटलं मालासकट दुकानाच्या किमतीचा चेक आपण दिला आणि हे गृहस्थ आता एकदा विकलेल्या मालाची पुन्हा विक्री करतात. त्यांनी स्वामीजींशी भांडायला सुरुवात केली. तो ओरडून म्हणाला, बंद करा हे सर्व, आपला व्यवहार होणार नाही, तुम्ही मला फसवताय, इत्यादी इत्यादी अतिशय उत्तेजित स्वरात तो स्वामीजींवर ओरडत होता. दुकानात जमलेले सर्व साधक एकदम काळजीत पडले. तो मनुष्य स्वामीजींना वाटेल तसं बोलतो आहे याच्यामुळे सर्वांनाच खूप यातना झाल्या. माझ्यासारखी मंडळी आता याच्याशी भांडणं करायला लागतील अशी तयारी सुद्धा करायला लागली. इतक्यात स्वामीजी त्याच्यापाशी गेले, अत्यंत शांतपणाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हा सर्व माल तुमचाच आहे, तुम्ही काही काळजी करू नका. काल आणि आज जितकी विक्री झाली ती सुद्धा तुमचीच आहे. मी जमा झालेल्या सर्व पैशांचा हिशोब तुम्हाला देऊन जाणार आहे. हे ऐकल्यावर त्याचा पारा थोडा खाली उतरला, तरी तो हळू आवाजात हुज्जत घालतच होता. एकदम इतकी विक्री एका दिवसात होते म्हणजे काय समजायचं. स्वामीजींनी प्रेमाने त्याला समजावत सांगितलं, काय आहे, या सर्व लोकांना माझ्या हातून शेवटची कापड खरेदी करायची होती, आठवण म्हणून या दुकानातून काहीतरी घेऊन जावं असं सर्वांनाच वाटलं, म्हणून इतकी विक्री झाली. तुम्हाला फसवणं हा आमचा उद्देश नाही, याचे सगळे पैसे मी तुम्हालाच देणार आहे. ते गृहस्थ हे सर्व ऐकल्यावर एकदम निवळले, म्हणाले, ठीक आहे, मला वाटलं की आपण शब्द फिरवला म्हणून मी थोडा नाराज झालो. स्वामीजींनी हरी हरी म्हणत त्या माणसाच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले, असं कधीच होणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा. अप्रिय प्रसंगाचे ढग येऊन आले तसे निघून गेले. स्वामीजींनी शांतपणे उरलेल्या साधकांची कापड विक्री ओळखली. 7:30 वाजता दुकानातली अखेरची प्रार्थना झाली. जमलेले साधक भाववश झाले होते. ज्या वास्तूमध्ये कापडाचा व्यापार करणारा परमार्थाचा कापडी घडला, ज्या वास्तूत ज्ञानेश्वरी, दासबोध, पंचदशी, उपनिषद अशा सद्ग्रंथांचं अंतरंग उलगडलं गेलं, जिथं अनेक संसार श्रांत जीवांना अहेतुक प्रेमाची सावली लाभली, जिथे स्वामीजींच्या विशाल छातीत घुमणाऱ्या सोहम श्वासाच्या ध्वनीलहरी घनीभूत झाल्या, ज्या जागी बसून असंख्य साधकांच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी शक्ती संचलित झाली, ज्या काउंटरच्या आत साक्षात ज्ञानोबा आणि स्वरूपानंद विराजमान होते, ज्या दुकानात संसार आणि परमार्थ एकरूप करणारं एक अत्यंत रूपसुंदर जोडपं आपल्या प्रयोगात घडून गेलं होतं, त्या दुकानाचा निरोप घेण्याआधीची ती शेवटची प्रार्थना होती. जय जयकार झाला आणि निघायची तयारी झाली. दुकानचा नवीन मालक अचंबित होऊन हे साधकांचे भाव निहाळत होता. मनोहर खापर्डे नावाचा मकरंदचा मित्र डोळे पुसत बाहेर पडताना त्या व्यापाऱ्याला म्हणाला, तुम्ही हे बरोबर केलं नाही, आमच्या सद्गुरूंना वाटेल तसं बोललात. स्वामीजी त्वरित पुढे आले. त्यांनी मनोहरचं सांत्वन केलं, त्याला शांतपणाने निघण्याचं सुचवलं. जमा झालेले सर्व पैसे स्वामीजींनी नवीन मालकाला दिले. त्या गृहस्थांनी स्वामींना वाकून नमस्कार केला. नेहमीप्रमाणेच दिवे बंद करून सर्वात शेवटी स्वामीजी दुकानाबाहेर आले. नेहमीप्रमाणे शटर खाली ओढून घेतलं. नेहमीप्रमाणेच कुलूप लावून किल्ली मात्र नवीन मालकाच्या स्वाधीन केली. वरच्या पाटीकडे एकदा बघितलं, आपला शर्ट झटकून सारखा केला आणि सरलाताईंना सोबत घेऊन तडक घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पाठोपाठ आम्ही सर्वजण जड अंतकरणाने निघालो. पुन्हा मागे वळून न पाहता हा महात्मा अनेक दशकांचा दुकानाशी असलेला ऋणानुबंध कायमचा संपवून नव्या क्षितिजाकडे झेपावला सुद्धा होता.
एक प्रश्न आहे. माझी काहीही योग्यता नसताना आणि आपणास अपेक्षित तेवढी साधना करत नसताना हा प्रश्न विचारण्याचे धाडस केवळ एका कुतूहलाने करत आहे. हा प्रश्न अयोग्य वाटल्यास कृपया मूढमती समजून मला क्षमा करावी. हा प्रश्न आपल्या मंडळाची जी दानपेटी आहे इथं त्या दानपेटीत पडलेला होता. दानपेटीच्या योगाने हा प्रश्न माझ्यापर्यंत आला. गेल्या काही महिन्यात खालील अध्यात्म विषयक आणि अनुभवांवरची पुस्तके वाचनात आली. नर्मदे हर हर, लेखक ऑब्लिक साधक जगन्नाथ कुंटे, हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन, लेखक साधक श्री मधुकर, कैलास मानस परिक्रमा आणि हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात स्वामी राम. या पुस्तकांमध्ये लेखकांनी त्यांची साधना परिक्रमा आणि सद्गुरु कृपेने त्यांना आलेले दिव्य योगिक अनुभव यांचे वर्णन केलेले आहे. जसे नर्मदा नदीचे प्रत्यक्ष मानवी रूपात दर्शन, तिच्या किनाऱ्यावर शेकडो वर्ष ध्यानाला बसलेले दिव्य योगी महात्मे आणि त्यांचे दर्शन, अतिशय रोमांचक आणि अद्भुत अशी नर्मदा परिक्रमा, हिमालयातील गुंफांमध्ये पाहिजे असलेले महात्मे त्यांचे दर्शन, साक्षात आदिनाथ आणि नाथ संप्रदायातील दिव्य आदिगुरूंचे दर्शन, जाणीवांच्या प्रगत नितींमधील भ्रमण, तसेच सद्गुरु कृपेने त्यांना साधनेत आलेले विविध अनुभव यांचे वर्णन केलेले आहे. या सर्व साधकांनी आवर्जून सांगितलेला एक प्रधान अनुभव म्हणजे सद्गुरु कृपेने अतिशय खोल असे ध्यान आणि त्या योगे अतिशय शांत स्वरूपाला प्राप्त होणे. हे सर्व अनुभव वाचून आपण सुद्धा आध्यात्मिक ठिकाणी जाऊन साधना करावी अशी सुप्त इच्छा मनात निर्माण झाली आहे. मनात अशा अद्भुत ठिकाणांबद्दल एक कुतूहल निर्माण झाले आहे असे वाटणे हे योग्य की अयोग्य? आपल्या कृपेने अवांतर वाचनाची सवय जवळपास गेली आहे, पण आध्यात्मिक विषय आणि अनुभव यावरील पुस्तके वाचाविषयी वाटतात. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र प्रार्थना. आध्यात्मिक विषय आणि अनुभव याच्या संबंधी आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला जे संत आहेत असं खात्रीने माहीत आहे अशा व्यक्तींची पुस्तकं वाचावीत. या लेखकांबद्दल मी ते संत नाहीत अशा रीतीने काही बोलत नाहीये, पण सर्व समाजाला मान्य असणारे असे जे संत तुकोबा, ज्ञानोबादी, समर्थादी, गोंदोलेकर महाराज, रामकृष्ण अशांची पुस्तकं आपण जरूर वाचावीत. आध्यात्मिक विषयावरचं वाचन आपण थोडं बहुत करायला हरकत नाही, फार वाचू नका. हल्ली काय झालंय की तशाही रीतीने छापण्याची विद्या ही इतकी प्रगत झालेली आहे आणि हातांनी लिहिलेल्या मजकुराच्या ऐवजी छापला गेला एकदा मजकूर की मग त्याच्यावर श्रद्धा बसायला सुरुवात होते. या पुस्तकांबद्दल मी म्हणत नाहीये, मी याच्यातलं काही वाचलेलं नाहीये, पण लेखकांनी लिहिलेली परमार्थ विषयक पुस्तक त्याला हात देखील लावू नका असं मी तुम्हाला साधनेच्या अंगाकरता सांगेन. त्याला हात देखील लावू नका, कुतूहल म्हणून देखील उघडू नका. ती ज्याला वाचायची त्यांनी वाचू देत. नर्मदा नदीचं मानवी रूपात दर्शन हे शक्य आहे असं मी तुम्हाला सांगतो. कृष्णा नदीचं मानवी रूपात दर्शन देखील शक्य आहे एखाद्याला, आहे की नाही पुस्तक मला माहित नाही. गंगा नदीचं मानवी रूपात दर्शन हेही शक्य आहे. हा मानसिक विलास आहे. त्यातल्या त्यात नर्मदा परिक्रमा ही अतिशय कठीण ही समजली जाते, पवित्र ही समजली जाते. त्याच्याविषयी भारतीयांच्या मनामध्ये अतिशय प्रेम आणि श्रद्धा देखील आहे. पण दर्शनाच्या बाबतच म्हणायचं झालं तर तीव्र इच्छा जर निर्माण झाली तर तुम्हाला मी आता म्हटलं तसं कशाचंही दर्शन होऊ शकतं. ते वैयक्तिक असतं, त्या व्यक्तीपुरतं खरं असतं. त्या व्यक्तीला झालं म्हणून इतरांना होईल असं नाही, त्याचं विशिष्ट शास्त्र नाही. असं असल्यामुळं त्याच्याकडे जरा बेतानी पहा असं मी तुम्हाला सांगेन. या सगळ्या मंडळींनी जरी खरं लिहिलं असलं तरी ते त्यांच्या पुरतं खरं आहे हे लक्षात ठेवा. ते सगळ्यांकरता खरं असण्याची कोणतीही शक्यता सगळ्यांकरता खरं असण्याची नाही. आपल्या बाहेर विशेष अनुभव, पारमार्थिक अनुभव आपल्या स्वतःच्या बाहेर नाहीत हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. आपल्या आत जे अनुभव आहेत ते अनुभव उन्मनीच्या रूपाने आणि शांत ध्यानाच्या रूपाने जरूर आहेत, आणि आपल्या बाहेर जे अनुभव आहेत त्याने आपल्याला विशेष फायदा होत नाही. तुम्ही हिमालयात गेलात आणि एक फार दिव्य साधू ध्यानाला बसलेला पाहिलात तरी तुम्ही पुण्यात येऊन बटाटेवडेच खाणार आहात. तुम्ही हिमालयातून परत येणार आहात, तुम्ही हिमालयात राहणार नाही आहात. हे अतिशय सत्य आहे की हिमालयामध्ये अशा प्रकारच्या विभूती आहेत याच्यात काही शंका नाही, पण त्याचा तुम्हाला आणि आम्हाला काहीही उपयोग नाही. आणि जर एखाद्यानी प्रेरित झाला एखादा तर त्यांनी जावं, पण परत न येण्यासाठी जावं असं मी तुम्हाला सल्ला देईन. परत येऊ नका, त्या साधूंच्या सहवासात राहा आणि तिथं तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करा. हा व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे, पण अशी अर्धवट श्रद्धा ठेवून, अर्धवट कुतूहल ठेवून किंवा अर्धवट आकर्षित होऊन उपयोग काहीही नाही हे लक्षात घ्या. त्याचा काही उपयोग होणार नाही. मात्र तुम्ही गेलात की परत येऊ नका हे माझं तुम्हाला दरडावून सांगणं नाहीये, हा प्रेमाने दिलेला सल्ला आहे असं तुम्ही लक्षात घ्या. हा प्रेमाने दिलेला सल्ला आहे. जर तुम्ही तितके आकर्षित झाला असाल तर जरूर जा. तिथेही त्या मंडळींना त्यांचे संप्रदाय चालवण्यासाठी आणि त्यांची विद्या पुढच्या मंडळींना देण्यासाठी खरंच लोकांची आवश्यकता आहे. आवश्यकता नाही असं नाहीये. त्यांच्याजवळ ज्या काही विद्या असतील, दीर्घायुषी जीवन असेल, तर ते जीवन आणि ती विद्या दुसऱ्यालाही प्राप्त व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. जर तशा तळमळीचा कोणी गेला आणि त्यांच्या सहवासात राहिला तर ते शिकवतील देखील. पण नुसतं पाहून परत यायचं असं आणि पुस्तकं लिहायची असं करण्यात काही अर्थ नाहीये. पण मी असं म्हणतोय ते जनरल स्टेटमेंट करतोय. ही कोणी पुस्तकं लिहिणारी मंडळी आहेत ती माझ्या परिचित नाहीयेत आणि त्यांच्याबद्दल मला मात्र काही म्हणायचं नाहीये. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांसारखी मंडळी जर पाहिली तर ते तुम्हाला सांगतील की आता गृहाधिक हे आधवे, जे काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. संगरहितता झाली म्हणून आता गृहाधिक सोडण्याची काही आवश्यकता नाही. संगरहित होणं किंवा संकल्पाचा त्याग घडणं, चित्तवृत्तींचा त्याग घडणं, देहभावाचा त्याग घडणं, कल्पनेचा त्याग घडणं हे गरजेचं आहे. मी सुद्धा लहानपणी जेव्हा पारमार्थिक वाचनाला सुरुवात केली, थोडी लवकरच केली त्यामुळे लहानपणी म्हटलं, वयाच्या 15व्या वर्षी तेव्हा माझ्या हातात काही पुस्तकं अशी पडली. मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये एकाला अश्वत्थाम्याचं दर्शन झालं. तेव्हा एक विचित्र विश्व नावाचं मासिक प्रकाशित होत असे. त्याच्यात एक अशी गूढ कथा येत असे आणि ती सत्य कथा म्हणून सांगितली जात असे की अमुक एका ठिकाणी सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये अश्वत्थामा भेटतो. वणवण फिरणारा, कपाळाला भळभळती जखम असणारा, आणि मग त्यांनी कसं एक महिनाभर सगळीकडं शोध घेतला. त्याच्या बरोबर काही मंडळी होती, त्याच्यातली काही बाजूला पडली, हा एकटा राहिला आणि आत आत जंगलात जात राहिला. आणि मग त्याला एकदा कुठेतरी अशी एक भरभर जाणारी व्यक्ती दिसली. त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला पण ती व्यक्ती इतक्या वेगाने गेली की त्याला दिसलीच नाही. पुढे ती कुठं गेली कळलं नाही. त्याच भागात लपून राहिल्यानंतर परत एकदा त्याला ती व्यक्ती भेटली आणि परत त्यांनी पाठलागाला सुरुवात केली. थोड्या वेळानी ती व्यक्ती रागाने मागे वळून पाहत होती पण यांनी पाठलाग करणं चालूच ठेवलं. नदीच्या काठी आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि विचारलं की काय हवंय. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही अश्वत्थामाना. तेव्हा तो असं म्हणाला की हो, हे सत्य आहे, मग मला तुमचं खरं स्वरूप पाहायचं आहे. तेव्हा अश्वत्थाम्याने त्याचं खरं स्वरूप दाखवलं आणि त्याला असं सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी चिरंजीवही आहे आणि शापितही आहे म्हणून असं जीवन जगतो आहे. विशिष्ट खेड्यांमध्ये त्या कपाळावरच्या जखमेला घालण्यासाठी झोंबत किंवा आग होते म्हणून तेल घालण्यासाठी तो फिरत असे. तसं तेल मागून तो परत चाललेला होता. अशा प्रकारचा उंचापुरा धिप्पाड अश्वत्थामा त्यांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की आता तरी तू माझी साथ माझ्या पाठोपाठ येणं सोडून दे. तर तो नाही म्हणाला. त्याच्यासाठी तुला मला जे महाभारतकालीन युद्ध झालं तर तुझ्या शक्तीनी मला तर त्या युद्धाची सुरुवात पाहिजे आहे. तेव्हा तो असं म्हणाला की तुला ते झेपणार नाही. रंगलात की नाही ऐकताना? रंगलात. मी रंगून सांगतोय, मी रंगून सांगतोय त्याच्यापेक्षा रंगून तिथं लिहिलेलं आहे. आता ते पुस्तक फार वर्ष, माझ्या लहानपणी 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो म्हणाला की जेव्हा श्रीकृष्ण पाश्चजन्य वाजवतात आणि सर्व योद्धे आपापले शंख फुंकतात तेव्हा तुला ते सहन होणार नाही, तू बेशुद्ध पडशील, एखाद्या वेळेला मरशील देखील. तिथं अनेक योद्ध्यांची तशी परिस्थिती झाली, कित्येक जण तो नाद ऐकून मेले, म्हणून तू हा आग्रह धरू नको. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझं काय व्हायचं असेल ते होऊ दे. आणि मग त्याच्या समोर तो सगळा प्रसंग अश्वत्थामेच्या कृपेने त्याला दिसायला सुरुवात झाली. दोन्ही दळामध्ये असणारं सैन्य, पांढऱ्या शुभ्र पाच घोड्यांच्या रथावर सारथी म्हणून बसलेले भगवान श्रीकृष्ण, उभा असलेला अर्जुन, आणि मग अर्जुनाला काहीतरी अडचण निर्माण झाल्यामुळे श्रीकृष्ण आणि अर्जुनांचं बोलणं, हे सगळं तो दुरून पाहत होता. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी शंख, भीष्मांनी शंख फुंकला, त्याला ऐकायला कठीण झालं. कौरवांनी शंख फुंकले आणि जेव्हा श्रीकृष्णांनी शंख फुंकायला सुरुवात केली तेव्हा त्याची ऐकण्याची मर्यादा संपून तो बेशुद्ध पडला. आणि त्याला जेव्हा जाग आलेली होती तेव्हा जवळपास 4-5 तास उलटून गेलेले होते. तिथे अश्वत्थामा नावाचा कोणी मनुष्यहीन होता, तो एकटा त्या जंगलामध्ये बेशुद्ध पडलेला होता. आता ही कथा तुम्ही ऐकली, मी पूर्वी वाचलेली होती, तुम्हाला काय मिळालं? तुम्ही अश्वत्थामा पाहायला जाणार आहात, म्हणून अशा प्रकारच्या ज्या कथा आहेत त्या कथांनी, जसं लहानपणी आपण सिंदबादच्या 7 सफरी अशा प्रकारच्या गोष्टी वाचलेल्या असतात आणि त्यांनी तेव्हा आपल्या त्या बाल विश्व देखील एक असतं, त्याच्यात एक काहीतरी विलक्षणच वाटायला लागतं की काय असेल, कसं गूढ असेल. तर तशा प्रकारचं हे गूढ राहतं, याचा परमार्थ काही नाही, तुम्हाला मी सांगतो एवढं निश्चित. पारमार्थिक गोष्टींमध्ये परमार्थ नाही, गप्पा टप्पांमध्ये परमार्थ नाही. असं असल्यामुळं या सर्व साधकांनी आवर्जून सांगितलेला प्रधान अनुभव म्हणजे सद्गुरु कृपेने अतिशय खोल असे ध्यान आणि त्यायोगे अतिशय शांत स्वरूपाला प्राप्त होणे. तर हे पुष्कळ झालं आपल्याला, याचा अभ्यास आपण आपलं इथं बसूनच करावा. आणि मी बोलता बोलता जरी म्हटलं असलं तरी घर सोडून जाऊ नका. कोणीही कोणाचा प्रश्न आहे ज्याचा असेल त्याचा, कारण स्वामीजी सांगत असत की इथून परमार्थाकरता, देवदर्शनाकरता म्हणून काशीला जातो, मग तिथे एक खोली भाड्याने घेतो. स्वयंपाकाची जेवणाची अडचण होते म्हणून काहीतरी व्यवस्था करतो आणि मग तिथून घरी पत्र पाठवतो की आपल्या बबड्याचं कसं चाललंय. तर अशा प्रकारे आपल्या ओढी आपल्याला माहिती आहेत आणि हे एवढं सगळं तोडून निघून जाण्याची आवश्यकता नाही आणि 4 महिन्याकरता देखील जाण्याची नाही. नर्मदा प्रदक्षिणा हा एक पवित्र असा आपल्याकडे पूर्वीपासून समजला गेलेला भाग, मोठ्या व्यापाराला कारण झालेला आहे. प्रवासी बसेस आणि अनेक संस्था अशा प्रकारच्या ट्रीप आयोजित करतात, तर त्याला जाऊ का असं याच्यात विचारलेलं नाहीये, तरी मी जाऊ नका असं तुम्हाला सांगेन. काही गरज नाहीये, आपल्या बसल्या जागी तुम्ही किती 1 तास बसत असाल तर 2 तास बसाल, 2.5 तास 3 तास बसाल, रोज तसे बसा असं मी म्हणेन. एका वेळेला बसता येत नसेल तर दिवसातून 2 वेळेला बसा, पण 2 तास 2.5 तास 3 तास ध्यान करा, ते आपल्या जास्त कामाला येईल असं मी तुम्हाला सांगतो. ये अभंग म्हण शैला.
रखुमाईचा कांता आता तुझाच रे आसरा ओ पंढरीनाथा तुझ्या दयेचा सतत वाहू दे धरा सतत वाहू दे धरा बालरूप घेऊनी हरी तुझी नंदा घरी आला दूध भात भरविते यशोदा घास तुझी घेतला ओ वेणूचा नादात विसरल्या धेनुही वासरा पंढरीनाथा तुझ्या दयेचा सतत वाहू दे धरा सतत वाहू दे धरा तृप्त जाहला देवा खाऊनी विदुरा घरच्या कण्या गेला देवा सुदाम जीते ओहे तुम्ही राखण्या ओ कुंडलिकाचे फेकी साठी केली इतुकी त्वरा पंढरीनाथा तुझ्या दयेचा सतत वाहू दे धरा सतत वाहू दे धरा द्रौपदीच्या थाळीत जाहले सहस्र द्विज भोजन शिराहिल्या उठारिली श्रीरामचंद्र होऊन ओ वनवासीले करे तुझी त्या तूच निवारा खरा पंढरीनाथा तुझ्या दयेचा सतत वाहू दे धरा सतत वाहू दे धरा ओ रखुमाईचा कांता आता तुझाच रे आसरा ओ पंढरीनाथा तुझ्या दयेचा सतत वाहू दे धरा सतत वाहू दे धरा
एक प्रश्न आहे खरं मला व्यक्तिगत विचारलेला आहे इथं वाचणं अपेक्षित नाहीये आणि ज्या आजींनी विचारला त्यांच्याशी मी व्यक्तिगत बोललेलो देखील आहे पण हा जसा व्यक्तिगत आहे तसा आपल्या सगळ्यांचा देखील प्रासंगिक प्रश्न असू शकतो म्हणून केवळ मी इथं तो वाचतो आहे. आम्ही तीन भावंड मार्च मध्ये भाऊ गेला 8 दिवसापूर्वी बहीण ही गेली मांडीवर खेळवलेली भावंड पाठोपाठ सोडून गेल्याने मन फार अस्वस्थ झाले आहे. आपल्या स्मरणाचा फार मोठा आधार आहे, तरी सुद्धा मधूनच खूप अस्वस्थता येते. काय करू, याचा परिणाम साधनेवर होतो याची खंत वाटते. नमस्काराच्या वेळी प्रश्न विचारला न राहवल्याने नियम सोडून वागले त्याबद्दल क्षमा करावी. इतक्या अस्वस्थतेमध्ये आणि साधनेवर परिणाम होतो आहे हे लक्षात घेऊन त्यांनी प्रश्न विचारला खरा, पण नमस्काराच्या वेळेला विचारला, नमस्काराच्या वेळेला बोलू नये स्वामीजींशी कोणी फार असा नियम आहे, तर तो नियम मोडून मी वागले त्याबद्दल क्षमा करावी. म्हणजे त्यांचं किती रुजू अंतःकरण आहे हे लक्षात येतं. हा मृत्यूलोक आहे आणि पाठोपाठ ची भावंड, लहानपणापासून त्यांचा मिळालेला सहवास, अनेक सुख दुःख एकमेकांबरोबर वाटून अनुभवलेली, अशा परिस्थितीत जेव्हा ही वेळ येत असेल तेव्हा व्यक्ती म्हणून खरच खूप दुःख होत असणार याच्यात काही शंका नाही. आपण मनुष्य मात्र आहोत आणि दुःख करण्याचा आपल्याला अधिकार आहे. डॉक्टर राधाकृष्णन गेले स्वामीजी सांगायचे तेव्हा त्यांना पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर पंडित नेहरू नमस्कार करून ढसा ढसा रडले. उलट सांगतोय, पंडित नेहरू गेले तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन ढसा ढसा रडले. तेव्हा डॉक्टर राधाकृष्णांना असं विचारलं गेलं की आपण ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफीचे एवढे गाढे अभ्यासक तत्वज्ञ आणि जातस्य ही ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च हे आपल्याला चांगलं माहीत असताना, आपलं त्याच्यावर पक्क चिंतन झालेलं असताना आपण इतकं रडावं. तेव्हा ते असं म्हणाले की मी दगडविटांचा बनलेलो नाहीये, मीही मनुष्यच आहे असं म्हणाले. त्यामुळे वाईट वाटणं आणि दुःख करणं ही भावनांच्या अंगाने मनुष्य मात्राच्या ठिकाणी असणारी एक श्रीमंतीच आहे असं लक्षात घ्या. रडू नये असं नाहीये. उलट जे रडत नाहीत अथवा आपल्याला काहीच वाटलं नाही असं दाखवतात, तर एक तर तत्वज्ञानामुळे बेभानता आलेली आहे, नीट तारतम्य नाही, किंवा फार पूर्ण पोचलेली एखादी संत व्यक्ती आहे असा काहीतरी अर्थ होतो. आमच्या बँकेत मी एक गोष्ट सांगतो, गंभीर प्रसंग आहे तरीही सांगतो. त्याची माझाच एक सहकारी होता, त्याचे वडील गेले. आणि टोपी घालून बसलेला होता, केस काढलेले होते त्यांनी. त्यामुळं एक खातेदार आला, नेहमी त्यांच्याशी तो बोलायचा. तो म्हणाला की काय बरेच दिवसात दिसला नाही तुम्ही. तर हा म्हणाला छुट्टी म्हणजे किती वेड्यासारखं बोलणं आहे ते मी तुम्हाला सांगतोय, छुट्टी पर था असं म्हणाला. आणि सहसा विचारत नाहीत म्हणून त्यांनी हे केलं की डोक्यावर टोपी का बरं घालून बसलाय, तिरुपतीला वगैरे जाऊन आला का? त्यांनी उलट टोपी काढून दाखवली. म्हणाला की पिताजी, त्याने काय झालं उपर हे बोलणं ऐकून सगळे चाट पडले तिथं. त्यामुळे एकतर वेडगळ तरी असला पाहिजे किंवा चांगला तत्वज्ञ शांत संतच असला पाहिजे, मूर्ख असला पाहिजे. बाकीच्या आपल्यासारख्या सर्वसामान्यपणे सर्वांना शोक करण्याचा आणि दुःख करण्याचा अधिकार आहे आणि ते आरोग्यपूर्णच समजलं जातं. दुःखाच्या वेळेला अस्वस्थता येणं, शोक करणं हे आरोग्याचं लक्षण आहे, अनारोग्याचं नाही. अगदी ज्याला शोक झाला नाही अशी जी व्यक्ती असते ती विरळा. जसं कलावती आई होत्या, त्यांचा मुलगा गेला तर ज्यांनी दिला त्यांनी नेला असं शांतपणे म्हणाल्या, ही सर्वांची तयारी नसते. आणि असा 70-75 पुढं आपल्या पुढं मागं असणारी, किंबहुना यांच्याबाबत मागं असणारी यांची भावंड या मोठ्या असतील, तर अशी त्या दरम्यान गेली तेव्हा आधीच संध्या छाया भेडसावत असते. मृत्यू डोळ्यासमोर दिसतो. तुलनेनी 25 वर्षाच्या व्यक्तीला कधी मृत्यू डोळ्यासमोर दिसत नाही, 50 देखील दिसत नाही. पण 80 पुढं, 85 पुढं मृत्यू हा साधारण डोळ्यासमोर आता आपली वेळ कधीतरी संपणार आहे असं त्या व्यक्तीच्या मनात येतं. आणि त्यावेळेला बरोबरीची मंडळी गेली, मित्रमंडळी अथवा, तर अशा प्रकारची अस्वस्थता येते, हे खरं आहे. त्यातूनही त्या म्हणतात की तुमच्या स्मरणाचा फार मोठा आधार आहे. तुम्ही, मला माहित आहे इथं येणाऱ्याच्या सुखदुःखात मी सहभागी होतो तशी संधी मला मिळते, तर तुम्ही दुःखही करता, तुम्हाला दुःखही होतं आणि तुम्ही विवेकही करता, हे मी तुम्हाला जवळून अनेकांना पाहिलेलं आहे आणि ते तसंच योग्य आहे, अपेक्षित आहे. दुःख करणं ही खरं आहे, बरोबर आहे, आणि मग विवेक करणं देखील खरं आहे, बरोबर आहे. याचा परिणाम साधनेवर होतो. कित्येकांना त्यामुळं देव आहे की नाही मृत्यू झाल्यामुळं अशी शंका पडते, विश्वास उडतो. असं असल्यामुळं आपल्याकडे जे सोयर आणि सुतक या ज्या गोष्टी आहेत, तर त्याही कशा एका मनोवृत्तीला धरून दिलेल्या आहेत. प्रत्यक्षात सुतक नावाचा काही प्रकार नाही, मानसिक भाव आहेत. सोयर नावाचाही कोणताही प्रकार नाही, मानसिक भाव आहेत. पूर्वी घरी बाळणपण व्हायची, दवाखाने नव्हते. अनेक अडचणीतून बाळणपण व्हायची, ती सुईण यायची, तिला काय समजायचं नाही समजायचं, कधी कधी दुर्घटना देखील घडायची. आणि मग अशा वेळेला 8-9 महिने किती उत्तम भाव बाळगलेला असायचा, पण बाळ हातात नाही आलं, आई गेली, असं जर झालं तर मग ते 10-12 दिवस देवाकडे पाहू देखील नका, कारण तुमची मनस्थिती तशी असते. आताचा काळ तसा नाहीये. सोयर ही मनस्थितीमुळे निर्माण झालेली परंपरा आहे. सुतक देखील तसंच आहे. इतके आजूबाजूला लोक गेलेले पाहतो, त्यावेळेला ते परत दुःख तसं म्हटलं तरी, त्रास झाला तरी शीतलच असतं. पण आपल्या घरात जेव्हा काही घडतं तेव्हा आपण असं म्हणतो की नेमकं आमच्यावर अन्याय, देवाची काय विपरीत करणी आहे असं मनात येतं, त्याची पूजाही नको। तो भाव साधारण मानसिक भाव 10-12 दिवस टिकतो, मग नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण करत असलेला शोक हा आपल्यापुरता होता, ही जगरहाटी आहे, चालायचंच, असे मनात विचार येऊन तो परत धार्मिक बनतो। म्हणून मग म्हणतात पूजाही करू नका। अशा भावात पूजा करायची कशा करता करायची नका करू, त्याच्यात अपवित्र काहीतरी दोष लागणार असं खरं म्हणजे काही नाही, तुमच्या मनस्थितीमुळे ते सांगितलं गेलेलं असतं, पण अशी मनस्थिती होते। पण मी असं पाहिलेलं आहे की असे प्रसंग झाले तरी देखील तुम्ही शोकही करता आणि विवेकही करता, तुम्ही साधनाही करता, तुम्ही नामही घेता। मला कोणी कोणी विचारत की परमेश्वराचा याच्यात आमचा तर दृढ विश्वास आहे, आम्ही पूजा वगैरे करू का? मी त्यांना असा सल्ला देतो की शास्त्र सांगतं ते ऐकावं। याचं कारण असं की तुमचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, बाहेरचा समाज आहे, तो असं म्हणेल की इकडं मृत्यू झालाय आणि यांना काहीच नाही, देवाची पूजा करतायत। लोक हे नियमाला बांधलेले असतात। पण तरी जर कोणी म्हटलं आमच्याकडे कोण येते पूजा पाहायला, तर मी म्हणतो करा, कारण देवानी काहीच केलेलं नाहीये। देवाला आंघोळी न घालणे इतकं काही देवानी केलेलं नाहीये। तुमच्या घरात मृत्यू झाला म्हणजे वाईटच झालंय, हे खरं आहे, तरी देखील पण लोकव्यवहाराच्या फार आड येण्याने फायदा नसतो। पण तुम्ही ध्यान तर करू शकाल, पूजा नका करू असं मी म्हणतो। आणि ज्याला करायची असेल त्यांनी करा, पण सांगत फिरू नका आम्ही पूजा करतो आम्हाला काही नाही, कारण ते सांगत फिरणं हे तुम्ही नॉर्मल नसल्याचं लक्षण आहे। परमार्थामुळे ही फार बेभान तुम्ही बहुतेक झालाय। जसा माझ्या स्मरणाचा तुम्हाला आधार आहे, तसं प्रत्यक्षतः माझ्या योगानी तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचं स्मरण करता, तुम्ही दासबोधाचं गीतेचं स्मरण करता। माझ्या स्मरणात काही नाही ठेवलेलं, पण व्यक्तीच्या अंगाने तुम्हाला ते तत्वज्ञान आठवतं। मी देखील आमच्या घरी असे गंभीर प्रसंग घडले तेव्हा तसंच केलं, स्वामीजींचं स्मरण केलं। आणि त्यावेळेला जशी बुद्धी ते देतील, जशी स्फूर्ती होईल, तसं वर्तन केलं। त्यांनी बहुंशी मला स्थिर ठेवलं असं घडलं। त्यामुळं तुम्ही स्मरण करता स्वामीजींचं हे चांगलं आहे, तुम्ही स्थिर राहाल, तुम्ही शोकही करा, थोडे बहुत अस्वस्थही व्हा आणि साधनाही करा। लोक मरमरो जाती वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काये मानिले, असं समर्थ विचारतात। असं सगळं तारतम्याने आपण लक्षात घ्यावं। शोक करणारा देखील त्याच्या दिशेने चाललेला आहे। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, तो काही राहायला आलेला नाहीये, तोही आज न उद्या जाणारच आहे। शोकही करावा, तारतम्यही राखावं, विवेकही राखावा। जर शोक नाही केला तर एखाद्याला त्याच्या आठवणी सांगून तो रडेल असं पाहतात, याचं कारण न रडणं हे त्याला पुढच्या जीवनाकरता बाधू शकतं। म्हणून शोक असावा, काही एक अस्वस्थता जरूर असावी, आणि त्या अस्वस्थतेतून बाहेर यावं। अस्वस्थता जरी खूप आली नाही तर तुमच्या आंतरिक तुम्ही जे काही मिळवलेलं असेल त्या स्थितीचा भाग असेल। पण तात्पुरतं डोळ्यात पाणी येणं, त्यावेळेला डोळ्यात पाणी येणं, वाईट वाटणं, याच्यात देर काही नाही। मात्र आपल्याला जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा मी माझ्यावर वेळ येईल तेव्हा तुम्ही एकमेकांना आपण सावध करायचं आहे हे तेवढंच खरं. जीवनाचं जे अंतिम सत्य आहे त्याच्या त्या सत्याकडं अग्रेसर आपल्याला व्हायचं आहे, चालायचं आहे हे तेवढंच खरं. आणि ते आपण असंच करत राहू म्हणून हा प्रश्न वैयक्तिक जरी होता तरी थोडा जनरलाइज देखील आहे तो मी केला. आणि अशा करता सांगितलं की ही वेळ येऊ शकते अशी, पण अशा वेळेला आपण स्वामीजींनी सांगितलेला बोध ऐकलेला परमार्थ केलेली साधना याच्या बळावर स्थितीस्थापकत्व लवकरात लवकर यावं, ताणलेल्या मनस्थितीत फार राहू नये. आणि तात्पुरती थोडी ताणली गेली तर ते चुकीचं समजू नये हे सांगण्यासाठी म्हणून मी हा प्रश्न घेतला. आपण एक 5 मिनिटं शांतपणे ध्यानाला बसू. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.